आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल. 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक. आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार. गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. जेपीएससी आणि जेएसएससी मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल. वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीएससी आणि जेएसएससी मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील. ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील. या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे. ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला. नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं. ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2र्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली. भारताच्या निवडणूक यंत्रणेची विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. यासंदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील, असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि याद्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला, असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार, तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 484 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमोर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.